नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. राज्य विधानसभा निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशन पत्रांची आज छाननी होत आहे. उमेदवारांना 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. दरम्यान काल अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. राज्यभरात 288 मतदारसंघांसाठी एकूण 7,995 उमेदवारांचे 10,905 अर्ज दाखल झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल 368 अर्ज दाखल झाले. धाराशिव जिल्ह्यातल्या 4 विधानसभा मतदारसंघात काल 130 उमेदवारांनी 179 अर्ज भरले. जिल्ह्यात आतापर्यंत 185 उमेदवारांचे 271 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. लातूर जिल्ह्यातल्या 6 विधानसभा मतदारसंघात काल 125 उमेदवारांनी 173 नामनिर्देशन पत्र दाखल केले, तर जिल्ह्यात आतापर्यंत 213 उमेदवारांनी 301 अर्ज भरले आहेत. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काल 27 उमेदवारांनी 34 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 41 जणांचे 56 अर्ज दाखल झाले आहेत, तर जिल्ह्यात 9 विधानसभा मतदारसंघात काल 388 अर्ज दाखल झाले. आतापर्यंत 515 उमेदवारांनी एकूण 667 अर्ज भरले आहेत. जालना जिल्ह्यातल्या 5 विधानसभा मतदारसंघात काल 149 उमेदवारांनी 208 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत एकूण 258 उमेदवारांचे 382 अर्ज दाखल झाले आहेत. बीड जिल्ह्यातल्या 6 मतदारसंघात आतापर्यंत 409 उमेदवारांनी 566 अर्ज दाखल केले. परभणी जिल्ह्यात 189 उमेदवारांनी 244 अर्ज भरले आहेत, तर हिंगोली जिल्ह्यातल्या 3 विधानसभा मतदारसंघात काल 124 नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातले उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत देखील काल संपली असून अर्जांची छाननी आज होत आहे. शुक्रवारी 1 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. या टप्प्यात 38 मतदारसंघांमध्ये येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत 62 अर्ज बाद झाले असून 43 मतदारसंघांमध्ये मिळून 743 अर्ज वैध ठरले आहेत. या टप्प्यासाठी उमेदवारी मागे घेण्याची मुदत आज संपणार आहे. या टप्प्यात येत्या 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिरात आज भव्य दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. शरयू नदीच्या घाटावर होणाऱ्या दीपोत्सवात पणत्या उजळण्याचे सर्व विक्रम मोडले जाणार आहेत. नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी 28 लाख दिवे उजळले जाणार आहेत. मुख्य कार्यक्रमासाठी संपूर्ण शहराची स्वच्छता आणि सजावट करण्यात आली आहे. 1,100 अधिक पुजाऱ्यांकरवी शरयू नदीची आरतीही करण्यात येणार आहे. नागरिकांनी हा सण उत्साहानं साजरा करत आपल्या घरी दीपोत्सव करावा असं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. भारत स्पेन दरम्यान दृढ मैत्री संबंध असून ते वृद्धिंगत करण्यावर उभय राष्ट्रांचा भर राहील असं स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज यांनी म्हटलं आहे. मुंबईत 4थ्या स्पेन भारत मंचाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. शाश्वत भविष्याच्या दृष्टीनं या दोन्ही देशांचं सहकार्य सकारात्मक पुढाकार ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. व्यापार गुंतवणूक त्याचप्रमाणे डिजिटल तंत्रज्ञान आणि त्यानं निर्माण झालेली आव्हानं या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यभरात सी व्हिजिल ऍपवर एकूण 1,648 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 1,646 तक्रारी निवडणूक आयोगानं निकाली काढल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. बीड जिल्ह्यात सध्या रक्ताचा तुटवडा भासत असून जिल्हा रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी रक्तदान भवन तयार करण्यात आला असून त्या ठिकाणी सेल्फी पॉईंट देखील उभारण्यात आला आहे. जिल्हाभरातल्या नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. बीड जिल्ह्यात काल अवैध वाहतूक होणाऱ्या मद्यासह सुमारे 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कळंब अंबाजोगाई मार्गावर महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकानं ही कारवाई केली. नंदुरबार इथं काल एका तलवार बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकत पोलिसांनी 23 तलवारी, 1 गुप्ती आणि 2 चाकू जप्त केले. या प्रकरणी 7 जणांना अटक करण्यात आली आहे. धाराशिव इथल्या जात प्रमाणपत्रासाठी संबंधित कार्यालयातल्या शिपायाला 19,000 रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं काल रंगेहात पकडलं. सागर क्षीरसागर असं त्याचं नाव आहे. पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू एबडेन यांच्या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या सामन्यात या जोडीनं जर्मनीचा अलेक्झांडर जुरेव आणि ब्राझीलच्या मार्सेलो मेलो या जोडीचा 6-7, 7-6 असा पराभव केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.